दीप।
ह्यानंतरी तुपाचे निरांजन लावुनी देवास ओवाळीन, आपादमस्तक गजानन ओवाळीन भक्तिभावे।
नैवेद्य।
हाती घेऊनी थोडे जळ करावे भूमीवरी चौकोनी मंडळ, त्यावरी पेढे साखर गूळ नैवेद्य सकळ ठेवावा। पाणी फिरवावे नैवेद्या भवती, मिटून घ्यावी डोळ्यांची पाती। मनी आणावी गणेश मूर्ती, देव घास घेती कल्पावे। पाच वायू जीवनाधार चालवीती देहाचा व्यापार, घेऊनी त्यांची नावे क्रमवार नैवेद्यास भोवार पाणी फिरवावे। प्राण देतसे जीवन शक्ती व्यान घडवी कार्या प्रती, अपान वायू उत्सर्जिती समान हृद्गती चालवितो। उदानामुळे साधते बोलणे अशा पाच वायूस वंदिणे, सहाव्यांदा ब्राह्म्यास नमिणे पळी भर पाणी सोडणे। यानंतरी पुन्हा सहा घ्यावी नावे प्राण व्याना अपाना समाना वंदावे। उदाना ब्रह्म्यासी नमावे पळी पळी पाणी सोडावे, हस्तमुख धुण्यासी देवावरी वाहावे गंधफू, ठेवावा विडा फळे नारळ। भोजनोत्तर मुखशुद्धी तांबूल गणेश सुमंगल स्वीकारतो।
निरांजन कापूर आरती।
महानिरांजन तुपाचा दिवा त्या संगे कापूर लावावा। ओवाळावे गणेश देवा आरत्या म्हणाव्या भक्तिभावे। स्वतः भोवती प्रदक्षिणा करुनी प्रार्थावा देव चिंतामणी। घडली पापे निशिदिनी त्या नाशुनी क्षमा करी। असत्य अधर्म प्रबळे जगती भले बुरे निवडिता कुंठित मती। योग्य मार्ग दावी गणपती माझी ही विनंती तव चरणी। माझी तुझवरती निष्ठा पुरती, तुझाची आधार एक निश्चिती। सदा राहोनी मागे पुढती, रक्षी मज प्रती विनायका। फुले दुर्वा घेऊन हाती शरण जावे देवा प्रती। पूजा समर्पिली यथाशक्ती महागणपती प्रसन्न व्हावे। मी अजाण अडाणी बालक तू विद्यापती गणनायक।
पूजनी अर्चनी झाली चूक, तरी हे गजमुख क्षमा करी। पूजेचा शेवटी गणेश्वरा घाली तो साष्टांग नमस्कारा, माझ्या सेवेचा स्वीकार करा, मजवरी उदारा कृपा करी।